क्यू कॉम्प्लेक्स मधून मार्गक्रमण करीत भाविक मुख्य द्वाराजवळ येतात.
व्यंकटेश्वरा गोविंदा श्रीमन्नारायण संकट हरणा तिरुमल तिरुपति वासा मुकुंदा जय बालाजी नमोस्तुते. ओम व्यंकटेश्वरा गोविंदा श्रीमन्नारायण संकट हरणा तिरुमल तिरुपति वासा मुकुंदा जय बालाजी नमोस्तुते. ओम व्यंकटेश्वरा गोविंदा श्रीमन्नारायण संकट हरणा तिरुमल तिरुपति वासा मुकुंदा जय बालाजी नमोस्तुते. वेंकटेश्वरा गोविंदा श्रीमन्नारायण संकट हरणा तिरुमल तिरुपति वासा मुकुंदा जय बालाजी नमोस्तुते. ओम वेंकटेश्वरा गोविंदा श्रीमन्नारायण संकट हरणा तिरुमल तिरुपति वासा मुकुंदा जय बालाजी नमोस्तुते. वेंकटेश्वरा गोविंदा श्रीमन्नारायण संकट हरणा तिरुमल तिरुपति वासा मुकुंदा जय बालाजी नमोस्तुते.
मौल्यवान आभूषणांनी अलंकृत होऊन जनतेस आशीर्वाद देणारे श्री वेंकटाचलपती भगवान श्री कोविलच्या वरील शिखरावर विराजित आहेत. या शिखरास आनंद गोपूर असं म्हणतात. श्री व्यंकटेश्वर तिरुपती बालाजींचं मंदिर 2500 फूट उंच अशा पर्वतावर वसलेलं आहे. या मंदिराचं नक्षीकाम आणि गोपूर द्राविड स्थापत्य शैलीचा उत्तम नमुना आहे. या बालाजी मंदिराच्या कळसाला आनंद निलयम असं म्हणतात. हा कळस 16 जुलै 1514 इसवी सन मध्ये राजा कृष्ण देवराय यांच्या हस्ते स्थापित केला आहे. मंदिरातील संपूर्ण गोपूर सोन्यानं मढवलेला आहे. हा कळस तयार करण्याकरिता त्या काळी 30,000 सुवर्ण मुद्रा खर्ची पडल्या आहेत. त्यावेळी श्रीनिवासांचा सुवर्ण अभिषेक सुद्धा करण्यात आला होता. ब्रह्मोत्सवाच्या वेळी प्रचंड गर्दी असते. वेळेअभावी त्यावेळी काही भाविक आनंद निलयमचं दर्शन घेतात. आनंद निलयमच्या बाहेर उभं राहून दर्शन जरी केलं तरी गाभाऱ्यातील दर्शनाचं फळ मिळतं अशीच भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराच्या गर्भगृहात भक्त वत्सल, दयाघन, शक्तिशाली, शीलगुण संपन्न लक्ष्मीपती श्रीनिवास तिरुपती बालाजींची मूर्ती विराजमान आहे. श्रीनिवासांच्या मस्तकावर कर्पूर तिलक आणि चेहऱ्यावर मोहकस स्मितहास्य आहे. डोक्यावर रत्नजडित चमचमणारा किरीट, ब्रह्मरूपी कामना सफल करणारे परमतत्व श्री बालाजी मूर्ती पाहताना भाविक आपली तहान भूक विसरून जातो. दिव्यत्वाची प्रचिती भाविकांना येते. श्री बालाजींच्या दर्शनानं भाविकांच्या मनात तन मन धन अर्पण करण्याची आत्मीयता आपोआप जागृत होते. तिरुपती बालाजींच्या दर्शनास येणारा प्रत्येक भाविक स्वामी पुष्करणीमध्ये स्नान करतो. तिरुमलच्या चारी बाजूंनी 64 पुण्यतीर्थांचं जल चैत्र पौर्णिमेला या पुष्करणीत येऊन मिळतं. शुक्रवारी श्री कोविल इथं केलेला दुधाचा अभिषेक याच पुष्करणीत येऊन पडतो. स्वामी पुष्करणी श्री व्यंकटेशजींच्या मंदिरा इतकीच प्राचीन आहे. त्यामुळंच भाविकांना स्वामी पुष्करणीत स्नान करणं महत्भाग्याचं वाटतं. स्वामी पुष्करणीच्या उत्तर दिशेला आदि वराह मूर्तीचं मंदिर आहे. या विश्वात सर्वप्रथम श्री हरींनी आदि वराहाकडे राहण्यास जागा मागितली होती. त्यानंतर तिरुमल मंदिरात श्रीनिवास आले आणि याचमुळं सर्वप्रथम आदि वराह मूर्तीला नैवेद्य अर्पण केला जातो. तिरुपती बालाजी मंदिराच्या समोर बेडी हनुमानांचं मंदिर आहे. बेडी हनुमानाच्या समोर भाविक नारळ फोडणे, कापूर जाळणे अशा प्रकारचे धार्मिक विधी करतात. असं मानलं जातं की संपत्ती ऐश्वर संपन्न या बालाजी मंदिराचं रात्री रक्षण करण्यासाठीच हा रामदूत बेडी हनुमान इथं येऊन उभा आहे. Thank you. विश्वरक्षक भगवान श्री व्यंकटेश बालाजींनी पृथ्वी तलावर ज्या ठिकाणी पहिलं पाऊल ठेवलं त्या ठिकाणाला कलियुग वैकुंठ असं म्हटलं जातं. काही भाविक या तीर्थक्षेत्राला श्री नारायणगिरी असंही म्हणतात. तिरुमलापासून साधारणपणे 7 किलोमीटर अंतरावर हे क्षेत्र आहे. आजही आपण भगवान विष्णूंचे चरण इथे पाहू शकता. सप्तगिरी पर्वत हा सुंदर अशा वनश्रीनं नटलेला आहे. पशुपक्ष्यांच्या वास्तव्यानं किलबिलीत राहिलेला हा प्रदेश निसर्गाविष्काराचा सुंदर नमुना आहे. कलियुग वैकुंठापासून साधारणपणे 4 किलोमीटर अंतरावर निसर्ग आविष्काराचा अद्भुत चमत्कार भाविकांना पाहायला मिळतो. या स्थळाला शिला तोरण असं म्हणतात. ऊन वारा पाऊस झेलित हजारो वर्षांपासून शिला तोरण उभे आहे. फक्त ऊन वारा पाऊसच नव्हे तर काळ देखील या तोरणास नष्ट करू शकला नाही. तिरुपती मंदिराजवळच एक म्युझियम आहे, ते सुद्धा पाहण्यासारखं आहे. या म्युझियममध्ये प्राचीन आणि ऐतिहासिक वस्तू, महान चित्रकारांची पोस्टर्स, चित्रकाराच्या वस्तू, कपडे, तलवारी आणि इतर युद्धाची सामग्री ठेवण्यात आली आहे. या क्षेत्राला आकाशगंगा असं म्हणतात. बालाजी मंदिरापासून आकाशगंगा हे तीर्थक्षेत्र 7 किलोमीटर अंतरावर आहे. राजा भगीरथानं तपश्चर्या करून आकाशगंगेस इथं आणलं आहे असं म्हटलं जातं. दोन्ही डोंगरांच्या मधून पाण्याच्या धारा कुठून येतात याचा आजपर्यंत कुणालाही शोध लावता आलेला नाही. ज्या दाम्पत्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी जर या तीर्थक्षेत्रात स्नान करून जवळच्या झाडावर पाळणा बांधून प्रार्थना केली तर त्यांना संतान प्राप्त होतं असं म्हणतात. याच जलानं श्री बालाजींना दररोज अभिषेक घातला जातो. आकाशगंगेपासून साधारणतः 3 किलोमीटर अंतरावर आणि तिरुमलपासून 7 किलोमीटर अंतरावर पापविनाश पुण्यतीर्थ क्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्रात स्नान केल्यास पापापासून मुक्ती मिळते आणि पुण्य प्राप्त होतं अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्री तिरुपती बालाजींचं दर्शन घेतल्यानंतर महालक्ष्मी देवीचं तसंच पद्मावती देवीचं दर्शन घेणं महत्वाचं मानलं जातं. असं म्हणतात की देवींचं दर्शन घेतल्यानंतरच श्री बालाजींची यात्रा परिपूर्ण होते. तिरुपती रेल्वे स्टेशनपासून साधारणतः 13 किलोमीटर अंतरावर पद्मावती देवींचं मंदिर आहे. श्री बालाजींच्या दर्शनास जाणारे भक्तगण कपिलेश्वराचं वाहन नंदीश्वराची प्रदक्षिणा करतात. रेल्वे स्टेशन पासून कपिलेश्वर तीर्थक्षेत्र अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराच्या आतील पुण्यतीर्थामध्ये स्नान करून आशीर्वाद घेतात आणि कपिलेश्वरास प्रणाम करून परत जातात. श्रींची पालखी नियमितपणे निघते. या पालखीमध्ये श्रीनिवासांची उत्सव मूर्ती आणि त्यांच्या आजूबाजूला श्री महालक्ष्मी आणि देवी पद्मावती यांच्या उत्सव मूर्ती असतात.
ओम व्यंकटेश्वरा गोविंदा ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣ ಸಂಕಟ ಹರಣ ತಿರುಮಲ ತಿರುಪತಿ ವಾಸ ಮುಕುಂದ ಜಯ ಬಾಲಾಜಿ ನಮೋಸ್ತುತೆ ಗೋವಿಂದ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣ ಸಂಕಟ ಹರಣ ತಿರುಮಲ ತಿರುಪತಿ ವಾಸ ಮುಕುಂದ ಜಯ ಬಾಲಾಜಿ ನಮೋಸ್ತುತೆ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಗೋವಿಂದ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣ ಸಂಕಟ ಹರಣ ತಿರುಮಲ ತಿರುಪತಿ ವಾಸ ಮುಕುಂದ ಜಯ ಬಾಲಾಜಿ ನಮೋಸ್ತುತೆ ಓಂ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಗೋವಿಂದ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣ ಸಂಕಟ ಹರಣ ತಿರುಮಲ ತಿರುಪತಿ ವಾಸ ಮುಕುಂದ ಜಯ ಬಾಲಾಜಿ ನಮೋಸ್ತುತೆ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಗೋವಿಂದ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣ ಸಂಕಟ ಹರಣ ತಿರುಮಲ ತಿರುಪತಿ ವಾಸ ಮುಕುಂದ ಜಯ ಬಾಲಾಜಿ ನಮೋಸ್ತುತೆ ಓಂ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಗೋವಿಂದ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣ ಸಂಕಟ ಹರಣ ತಿರುಮಲ ತಿರುಪತಿ ವಾಸ ಮುಕುಂದ ಜಯ ಬಾಲಾಜಿ ನಮೋಸ್ತುತೇ.